कृष्णामाईचा काठ अगदी नयनरम्य आहे. या नदीच्या काठावर भिलवडी गावाजवळ औदुंबर हे श्रीदत्तांचं तीर्थक्षेत्र आहे. या स्थळी श्री नृसिंह सरस्वती शके 1344 चार महिने वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्यानं ही भूमी पावन झाली. ज्यावेळी नृसिंह सरस्वतींनी येथून प्रस्थान केलं त्यावेळी त्यांनी आपल्या पादुका औदुंबराच्या छायेत ठेवल्या. या पादुका रूपानं माझं इथे वास्तव्य राहील असं त्यांनी भक्तांना सांगितलं. कृष्णामाईच्या घाटावर या पादुकांचं मंदिर आहे. मंदिराभोवती दाट वनराई आहे, त्यामुळे मंदिर निसर्गरम्य वाटतं. या मंदिरात अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत श्रीदत्त महाराजांच्या पूजेचे सर्व उपचार मोठ्या भक्तिभावानं केले जातात. भक्त भक्तीमध्ये रंगून जातात. कृष्णामाईला पूर आल्यास तिचं पवित्र जल श्रीदत्त महाराजांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाठी धडपडतं. अशा वेळी दत्त महाराजांची उपासना उंचावरील एका लहानशा मंदिरात करतात. माघ कृष्ण नवमी, दत्तजयंती तसेच गुरुद्वादशीला इथे मोठा उत्सव चालतो.
पापी किती मी जरी तुझ्या दर्शना।